ओद्याय चार। आमे आय आखू का वारसदार जा होदो हाना बाळक है, ताओ होदो तो बाधा मालक होन भी त्यामाय एन गुलामा माय काय फरक रोवे नाय। तेरी आभे ठरवला वेळ होदो तो सांभाळणा रहा एन कार बारे हा ताबा मा रोहे। तहे कोय आपा भी बालक आता तोवे दुनिया पोयला शिक्षणा ताबा मा गुलामाता। पेन बराबर ठरावली वेळ येनी तोवे देवे त्या पोहाल दोवाड्या। तो बाये पाने जन्म लेदलो नीमा चोपडे ताबे गोईलो ओढो जन्मामा येनलो आतो। या कारण इया ताका जे नीमा चोपडे ताबामाते त्याहाल ते किंमत बोईन सोडववा एन आफाल पोहा पुरो अधिकार मिळवा। एन तुमा पोहा हेता या हटी देवे आबा बापा ओढो हात कोणारा त्या पोहा आत्माल तुमे आमे मोनामाय दोवाडलो हे। या हटी तू आम्ही पाने गुलाम नायते पोहो हा एन पोहो हाते देवा आहेने वारसदार भी है। तेरी पण तुमा पोयला देवाल ओळखून आता तुवे ज्या खुराखोर देव नाही त्या तुमा गुलाम आता। पेन आम्ही तुमा देवाल ओळखत हा डी गाकाय आखू देवे तुमे ओळख कोई लेदली है। तर पासे कमजोर एन नोकामे आहुडा पोयला शिक्षणा असे तुमा पासा कहा वळत हा। त्या गुलाम पासी नवे रीते ओना मोरजी कहा कोत हा। दिही मोयना सोना वेळ एन वोर हे ये तुमा पाळत हा। तुमे हटी माये कोली मेहनत केहे नाही तर फुकट जायरी ओहडो दाक मान तुमे बोदर लागे। बहा आय आय तुम्हाल रावणी को हो जे को आय है ते को तुमा वा कहा का जे को तुमा आता ते को आय भी आतो। तुम्हाय मा काय माठा को इहा नाय तुम्हाल देवा हरी बात में आखना पोले वेळ आय दुखी आतो ये तुम्हाल मालूम आता। ते भी तुम्हाय मा नाकार नाय ते काटाओ कोई नाय। तर देवा दूता हर को ख्रिस्त ईसु हर को मान माने पाने को ले दो तो वे तुमा कोला खुशी आता। आय तुमे बोदल पुराव दाहो का ओय सोकता ते तुम्हाय तुमे डोळा काढीन मान देता। पासे आय तुम्हाल खोराती आखू या हटी तुमे आय दुश्मान जायलो है का त्या लोक तुमे काळजी लेता। पेन ती खोरे मोने नाय पेन तुमा त्या दोस्तदार ओवा या हटी त्या मेपाने तुम्हा जुदा कोराय था। आय तुम्हा मा है तोवे तुमा मा अरे हरा रोवा एन ई हरा है। पेन सदाच एहको वागा फोकत आय तुम्हा मा रोयो तोवेज नाय। मा पोहाय तुम्हा माय पुरो ख्रिस्त तियार ओयता होदु मान पासी तुम्हे हटी सोरवाळे दुख भोगवा पुढे। ये वेळे आय तुम्हे आरे रोवतो एन तुम्हे आरे मान बोलता येता तर मान कोला हरा लागता कहा का मा मुना माय तुम्हे बदल सोंका ये रोई ही। ज्या तुम्हा नीमा चोपडे ताबामा रोवाय था त्या तुम्हा नीमा चोपडे वोनायत नाय का ई मा नाखा कहा का चोपडे मा एको लिखला है का आब्रामाल बेन पोहा आता योग गुलाम थे ये पाने जाइलो एन योग खोरे थे ये पाने जाइलो। गुलाम थे ये पाने जाइलो दुनिया रीति प्रमाणे जन्म्यो एन खोरे थे ये पाने जन्मलो तो देवा देनला वचना प्रमाणे जन्म्यो। यो गोठियो ते दाखलो हेको जाइलो हित्यो कहा का त्यो बेनी थे यो बेन ठोराव हेता। योग ते सिनाई डोगाव कोलो तो गुलाम गिरी हटी जन्म देना रोहे तो ते हागार है। हागार ए अरब स्थाना मान्यो सिनाई डोगे है ते आरण्य यरुशलमा जोडी है ते पोरसरारे गुलामीमा है। गुलामीमा नाय होडी यरुशलम ते उचे है ते आपे आई हो है कहा का एहको लिखला है का ओ वाहटे जी तू सोरवा ओ अनाय ती तू खुशी ओ जे तू सोरवाळे दुख होय नाय ती तू खुशी माय जोर को जे जेकार को कहा का जेल माटी है ते पोहा कोता जे सोडले थे ये पोहे डिगे हेते। आमी बहाय इसाका प्रमाणे आपा खात्री वचना पोहे है ते वेळे दुनिया रीते प्रमाणे जन्म जायले पोहे आत्मे कोय जन्म लेदला पोहा सोतवाड्या तेह कोय आमी भी ओय रोहा। पेन शास्त्र लिखान कायक है ते गुलाम थे येल एन ते पोहाल काढी दे कहा का गुलाम थे ये पोहो खोरे थे ये पोहा रे वारिसदार ओ नारोज नाय। या हटी बहाय आपा गुलाम थे ये पोहे नाय ते खोरे थे ये पोहे जे।